कॅमेरा ऍक्शन।
नमस्कार, मी प्रतीक्षा लोणकर। तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
दाट लांब वेणी, चेहऱ्यावर स्माईल, गालावर खळी आणि बेधडक बोली। ऍक्च्युली अशीच एक इमेज मी यु नो टीव्हीवर बघितली होती आणि त्या प्रत्यक्षात माझ्या समोर आहेत। आय एम टॉकिंग अबाउट वन अँड ओनली प्रतीक्षा लोणकर।
हाय हाय श्रुती, हाय।
वेल, तुला एक अजून एक कनेक्शन माहिती नाही आपल्या दोघींमधलं, ते म्हणजे औरंगाबाद।
काय आता हे म्हणजे फारच स्पेशल कनेक्शन आहे म्हणजे, त्यामुळे फार छान, मला मस्त वाटतंय।
बरं, मला सांग की औरंगाबाद मध्ये तुझा जन्म झाला, तुझं घरही तिकडेच आहे, लहानपणीचं ते घर तुला आठवतंय का?
मला असं वाटतं की मला अजून सुद्धा लहानपणीचं म्हणजे स्वप्न जेव्हा पडतात त्यावेळी मला ते लहानपणीचं घरच येतं। माझा जन्म औरंगाबादचं मेडिकल हॉस्पिटल, घाटी ज्याला म्हणतो, तिथला माझा जन्म। आणि त्यावेळी मला असं वाटतं की माझी आई आणि माझे बाबा, म्हणजे माझी आई शिक्षिका होती म्हणजे आता ती रिटायर झाली, आणि माझे वडील डॉक्टर होते, तर तेव्हा माझ्या जन्माच्या नुकतंच मला असं वाटतं की 2-3 महिने ते औरंगाबादला आले होते। आणि माझा जन्म झाला, मला वाटतं आई बाबांनी त्यावेळी काहीतरी शहागंज एरियामध्ये घर घेतलं होतं। आणि त्याच्यानंतर मग आम्ही औरंगाबादला सरस्वती कॉलनी म्हणून आहे तिथे आम्ही राहायला गेलो। आणि तिथल्या माझ्या मेमरीज मात्र अगदी मला अशा विविडली, आपल्याला असं काही काही गोष्टी आठवतात ना, म्हणजे मॉन्टेसरी शाळा असेल, बालक मंदिर शाळा, तिकडे जाणं, मला म्हणजे त्यावेळी डब्यात पण आपण काय न्यायचो, आणि खूप छान काय काय असं आठवतंय ते म्हणजे।
प्रतीक्षा नावातच ऍक्च्युली पेशन्स आहेत, तर तुझं नाव प्रतीक्षा कोणी ठेवलं, ह्याच्या मागचं काही कारण आहे का?
माझं नाव प्रतीक्षा हे आईनेच ठेवलं, माझ्या मोठ्या बहिणीचं नाव प्रतिमा। आणि प्रतिमा नंतर आई आता मला नेहमी म्हणते की हो, आम्हाला तुझीच प्रतीक्षा होती, त्यामुळे आम्ही प्रतीक्षा ठेवलं। तर मला असं वाटतं की मला फार एकतर याच्यात खूप छान वाटतं की नाहीतर जनरली एक मुलगी झाल्यानंतर मुलाची वाट बघतात किंवा काय असं, तर माझ्या आईचं असं काही नव्हतं। ती म्हणजे तिला असं वाटत होतं की कोणीही व्हावं पण हेल्दी, छान, व्यवस्थित असं व्हावं, आणि जो कोणी असेल त्याची आपण प्रतीक्षा करतोय, त्याला वेलकम करतोय, तर त्यामुळे माझं नाव प्रतीक्षा ठेवलं।
तुम्ही दोन बहिणी आहात?
हो, आम्ही दोघी बहिणी आहोत आणि मला भाऊ आहे, तो लहान आहे खूप, म्हणजे आमच्यापेक्षा 7 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे, प्रसाद नाव आहे त्याचं।
आणि आई बाबा काय करतात किंवा करायचे?
माझे बाबा डॉक्टर होते आणि ते मेडिकल ऑफिसर होते आणि प्रायमरी हेल्थ सेंटरला होते ते मेडिकल ऑफिसर। आणि आई माझी शिक्षिका, तर ती म्हणजे आता रिटायर झाली, आणि वडील आता माझे गेले, म्हणजे झाली त्यांना जाऊन पण आता 20 वर्ष। पण आमच्या घरी म्हणशील तर खूप शिक्षक, डॉक्टर असं जे म्हणतात ना, तसं वातावरण होतं। आणि अत्यंत त्याच्यामुळे शिस्तीला एक महत्व होतं, अभ्यासाला एक महत्व होतं, अशा वातावरणामध्ये आम्ही पूर्ण वाढलो। असं उगाच नो नॉनसेन्स असं होतं वातावरण, उगाचच काहीतरी करतोय अशा पद्धतीचं नव्हतं, पण तरीही एक संबंधांमध्ये छान मोकळेपणा निश्चितपणे होता।
तुझे लहानपणीचे खेळ कुठले होते?
लहानपणीचे खेळ म्हणजे बेसिकली मला असं वाटतं की मैत्रिणींना जमवणे आणि गप्पा मारणे हा एक होताच। मग त्याच्यानंतर थोडेसे खो खो, कबड्डी हे खेळ होते, पण मी फार हे नाही खेळले, म्हणजे जे बॅडमिंटन किंवा टेबल टेनिस किंवा हे खेळ मी फार नाही खेळले। उलट त्यापेक्षा आम्ही म्हणजे एकत्र जमून आपण जे म्हणतो ना की भेंड्या असतील, गाण्याच्या भेंड्या, दमशराज, त्याच्यानंतर पण भातुकली तर म्हणजे सगळ्यात आवडता मला असं वाटतं तेव्हा, कारण ते सगळं भावल्या भावलीचं लग्न आणि मग ते खाण्यापिण्याच्या काय काय गोष्टी करणं, म्हणजे मी आता भातुकली म्हटलं तर माझी मुलगी मला विचारते म्हणजे काय असतं वगैरे, तर मला एक हिला माहितीच नाहीये तो गोष्ट असं मला वाटतं। म्हणजे आपण एकीकडे एक जगत असतो आणि तरीही त्याच्यातून काहीतरी स्वप्नातलं जगत असतो मला वाटतं त्या भातुकलीच्या ह्याच्यात, ते फार मजेशीर असतं।
आणि लहानपणीच्या काय सवयी होत्या तुझ्या?
काहीतरी ना असं कधीतरी विचित्र आपण काहीतरी करत असतो मी बघितलं, म्हणजे विदाऊट रिझन असं कधी कधी असतं बघ, की म्हणजे मला पावडर लावायला सांगितली ना, तर मी कधी अशी मला आठवत नाही मी हातावर पावडर घेऊन अशी लावलेली, म्हणजे अशी काहीतरी आरसा असतो ना, आरशा ला अशी काहीतरी उडवायची आरशावरती आणि तिकडची घेऊन मग लावायची। म्हणजे माझी बहीण वगैरे अजूनही त्याला एवढं हसते आणि ती म्हणते की हे तुझं काय होतं नेमकं, तर मला पण आठवत नाही, पण असं काहीतरी आठवतं की हातावर घेऊन लावल्यावर ती खूप लागते का काहीतरी, पण ही अशी तिथे ठेवून मग थोडी थोडी लावायची वगैरे असं, तर ते विचित्र दिसत असणार मला आता वाटते, कारण असं जर कोणी केलं असतं आत्ता तर मी त्याला वेळीच म्हणाले असते। पण काहीतरी असं ते होतं म्हणजे. पण ते मला असं वाटतं की ते सगळ्यांनी हसून हसून ती माझी सवय घालवली बहुते.
93.5 रेड एफएम बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती.